लौंग और इलायची की जोड़ी जैसे साथ साथ चलती है ना, वैसे ही ये हमारी और टेक्नोलॉजी की जोड़ी साथ साथ चलती है। आगे आगे दिन बढ़ते जा रहे हैं, वैसे टेक्नोलॉजी भी तो अपग्रेड होती जा रही है। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर बातें हमारी चल रही हैं एमएच 935 में। सवाल मैंने आपसे ये पूछा था कि अगर ये जो एटीएम मशीन्स है ना, वो अगर बंद पड़ गई तो क्या होगा, क्या प्रॉब्लम होगी हमारी लाइफ में और कैसे मैनेज करेंगे हम विदाउट एटीएम मशीन्स के। क्या लगता है हमारे नांदेड़कर को, तो यूज करते इसका कभी एटीएम?
हो, मैं करते आता 11th 12th लालापासून यूज करते एटीएम। हाँ, जरा प्रॉब्लेम येतील म्हणजे जरा नाही, आताच्या काळात तर खूप सारे प्रॉब्लेम येतील, कारण की ती म्हणजे गरज झाली ना, आता पटकन पैसे लागतात एखाद्या कामासाठी, पहिल्यासारखं नाही राहिलं, पप्पा येतील मग त्यांच्यासाठी वाट बघायची, आता नाही, आता वेट करू शकत नाही कोणी, त्यामुळे गरजेचं आहे खूप एटीएम। ते जर बंद पडलं ना तर थोडे प्रॉब्लेम येतील।
येस येस, बँकेत रांगा लावून उभं राहावं लागेल मग दोन दोन दिवस। काय वाटतं तुम्हाला, जर का एटीएम जे आहे ते बंद पडले तर मग कसं मॅनेज करणार आहोत आपण? म्हणजे काय बँकांमध्ये तीन तीन दिवस सगळेचे सगळे लोक रांगा लावून थांबतील का पैसे विथड्रॉ करण्यासाठी? किंवा मग अजून काय काय, प्रत्येक ठिकाणी तर आपल्याला डिजिटल पेमेंट करता येत नाही, आता भाजीच्या गाड्यावरती जोपर्यंत ती स्वाईप मशीन येणार नाही किंवा तिकडे गुगल पे वगैरे सारखे प्रकार येणार नाही तोपर्यंत तर कॅश लागणारच आहे नाही का आपल्याला? मग जर का हे एटीएम्स बंद झाले जे आपल्याला फास्ट मनी विथड्रॉ करायला हेल्प करतात, तर काय होईल आपल्या लाईफमध्ये, कशा प्रकारे आपली अशी पंचायत होईल? काय वाटतं तुम्हाला, एटीएम मशीन्स बंद झाल्या तर काय होईल? सांगा पटकन, कॉल करा 9607007935 वर। स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।